आंबा म्हणजे मँगो. आंबा हा सदा हरित वृक्ष ॲनाकार्डियेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव मँजीफेरा इंडिका आहे. भारतात आंब्याची लागवड सुमारे 4000 वर्षापूर्वीपासून होत असावी असे मानतात. 18व्या व 19व्या शतकात युरोपातील लोकांनी भारतातून ही वनस्पती अन्य उष्णकटिबंधीय देशात नेली. ब्राझील, भारत, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया, फिलिपीन्स, मध्य आणि दक्षिण अमेरिका इत्यादी प्रदेशात या वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. भारतात जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील टेकड्यांचे प्रदेश सोडून सर्वत्र आंब्याची लागवड होते. हा वृक्ष सुमारे 25 मीटर पर्यंत उंच वाढू शकतो. खोडाची साल जाड, काळपट, खरबरीत आणि भेगाळलेली असते. पाने साधी, गर्द हिरवी, एकाआड एक, चकचकीत, लांबट भाल्यासारखी चिवट असतात. देठाचा खालचा भाग फुगीर असतो. फुले लहान एकलिंगी वा द्विलिंगी एकाच झाडावर लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची असून परिमंजरीत म्हणजे मोहोरी येतात. साधारणपणे जानेवारी ते मार्च मध्ये आंब्याला मोहोर येतो. मोहोर आल्यानंतर साधारण 5 महिन्यात फळ पिकते. फळांची साल हिरवी, नारिंगी, शेंद्री, लाल किंवा पिवळ्या रंगाची असू शकते. फळात मोठी चपटी व एक कोय असते. फळांचा आकार, स्वाद, रंग वगैरे गुणप्रकारांप्रमाणे निरनिराळे असतात. सालीने वेढलेल्या फळात रसाळ गर असतो. काही फळांमधील गर तंतुमय असतो. गरात अ व क जीवनसत्वे असतात. कच्च्या फळांना कैरी म्हणतात. कैरी आंबट, पाचक व शीतल, तर पक्व फळे म्हणजे आंबा गोड, सारक व मूत्रल असतात. कच्ची फळे लोणची, मोरंबे, पन्हे व आमचूर याकरता, तर पिकलेली फळे खाण्यास आंबा पोळी आणि मिठाईसाठी उपयुक्त असतात. खोडाच्या सालीतील टॅनिनामुळे ती कातळी कमावण्यास आणि रेशीम, सूत व लोकर रंगवण्यास वापरतात. आंब्याचे लाकूड बांधकाम, शेतीची अवजारे आणि खोकी तयार करण्यासाठीही वापरतात. भारतात आंबा हे नगदी पीक असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. क्षेत्रफळाचा विचार करता आंब्याच्या लागवडीत उत्तर प्रदेश राज्याचा क्रमांक पहिला लागतो. आंब्याचे तोतापुरी, रायवळ व कलमी इत्यादी प्रकार आहेत. कलमी आंब्यात हापूस, पायरी, नीलम, केशर, रत्ना इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील हापूस जगप्रसिद्ध असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्याने काबीज केली आहे. आंबा प्रामुख्याने उष्ण प्रदेशातील असून त्याला अतिशीत हवामान वा कडाक्याची थंडी मानवत नाही. फळे तयार होताना त्याला कोरडे हवामान लागते. जगातील अनेक उत्कृष्ट फळांपैकी आंबा एक फळ असून त्याला उष्ण प्रदेशातील फळांचा राजा असे म्हणतात. ही नोंद सु.र. देशपांडे यांनी केलेली आहे.